सोमवार 28 जुलाई 2003।
यांच्यामध्ये कोणतीही भिन्नता नसून आत्माच खरा, पण अबोधाला आलेला त्याला जीव असं म्हटलेलं आहे. ही जी जीवदशा आहे ही जीवदशा अव्यक्त आहे. अव्यक्त अशा करता की ती स्पष्टपणाने दृग्गोचर होत नाही पण बाह्यावरून मात्र कळत. चालतो आहे त्या चालण्याच्या मागं प्रेरणा जीवदशेची आहे. बोलतो आहे त्या बोलण्यामागं प्रेरणा जीवदशेची आहे. कार्यावरून मात्र जीवदशा कळते. हे अव्यक्त कळत. चालते शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरी विण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे वचन चुकू नका असं जे तुकाराम महाराज म्हणतात याच्यामध्ये जे चालणार आहे बोलणार आहे हाडणार आहे नानाविध क्रिया करणार आहे उपभोग घेणारं तत्व आहे ते मूळ तत्व इंद्रियांना ज्यांच्यापासून खरा पाठिंबा असतो इंद्रियांना ज्याच्यापासून खरं बळ असतं जो आहे म्हणून देह आहे जो निघून गेला की या देहाला पार्थिव असं म्हटलं जातं अशा तऱ्हेने लक्षणाने मात्र तो प्रतीत होतो त्याला अव्यक्त असं म्हटलेलं आहे. तेथे दुसरी जे जीवदशा ये नाव विरेषा येथे अव्यक्त असा कर्या होहा तरी पहाल या रजनी तारा लोपती गगनी का हरते अस्तमानी भूतक्रिया. आता ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देतात. मागच्या वेळेला हे आपण थोडं पाहिलेलं होतं. पहाल या रजनी म्हणजे रात्र संपल्यानंतर उजाडल्यानंतर तारा लोपती गगनी त्या गगनमध्ये दिसणारे सर्व तारका समूह चांदण्या इत्यादी जसं गगनाच्या ठिकाणी लोप पावतात पण मग ते नाही असं म्हणायचं का ते आहेत पण ते दिसत नाही ते अव्यक्त झालेले आहेत. का हरपे अस्तमानी भूतक्रिया किंवा सूर्य अस्तमानाला गेल्यानंतर सर्व भूतमात्रांची क्रिया हरपून जाते आणि सर्व भूतमात्र निद्रेच्या स्वाधीन होतात. आता निद्रेच्या स्वाधीन झाल्यानंतर निद्रेच्या स्थितीमध्ये सर्व जग निद्रेच्या अधीन झालेलं असताना ते आहे की नाही ते आहे ते स्वरूपाने आहे. जरी झोपलेल्या माणसाला आपण आहोत अशी देखील जाणीव नसली तरी देखील तो आहे. वेदांताचा तो आवडता असा सिद्धांत आहे की एक लाकूड तोड्या जंगलामध्ये लाकड तोडण्यासाठी म्हणून गेला आणि दुपारपासून खूप कष्ट करून अधिकाधिक लाकूड फाटा गोळा केला म्हणजे मग तो वाहून नेता येईल आणि मग विकून अधिकाधिक पैसे मिळवता येतील या हेतूने त्याने भरपूर काम केलं आणि असं काम केल्यानंतर त्याला थोडा थकवा आला म्हणून त्याच झाडाच्या एका झाडाच्या खाली तो झोपी गेला. तो जेव्हा झोपला तेव्हा दुपार टळून गेलेली होती संध्याकाळची चाहूल लागलेली होती. तो अशा बेताने झोपला की आता आपण थोडा वेळ झोपायचं आणि मग कुठून लाकूड फाटा घेऊन आपल्या घरी गावी जायचं पण त्याला काळ झोप लागली. रात्र झाली ती रात्र देखील अमावस्येची रात्र होती. अधिक जंगल त्याच्यामध्ये अमावस्येची रात्र डोळ्यात बोट घातलं तरी देखील दिसणार नाही इतका अंधार आणि त्या ठिकाणी हा लाकूड तोड्या झोपलेला आहे आणि आपण झोपलेले आहोत असा देखील त्याला आठव नाही. आता हा लाकूड तोड्या आहे म्हणायचं तर नाही म्हणायचं त्याला आपला आपण देखील आठव नाही अशा परिस्थितीत आता त्याला नाही म्हणायचं का. जो निरंजनी निदेला आणि की नाही देखील आपुलाही निमाला आठवतया. जो निरंजनामध्ये म्हणजे एकांतामध्ये झोपलेला आहे आणि कोणी त्याला पाहण्यासाठी तिथं नाही हा इथं आहे असं सांगण्यासाठी आणि आपण आहोत हा आठव त्याचा त्याला देखील नाही कारण तो निद्रेच्या अधीन झालेला आहे. आता तो आहे म्हणायचा की नाही म्हणायचा. जसा तो आहे तशी ही जीवदशा अव्यक्त हे नाही म्हणायची सोय नाही, ते आहे। ना तरी देहो केली या पाठी देहाधिक किरीटी, उपाधी लपे पोटी कृतकर्माच्या, किंवा देह पडल्यानंतर देह देहात कडून घडलेली कर्म, त्या कर्मांचे झालेले संस्कार, या सर्व उपाधी कृतकर्मांच्या उपाधी दशा जीवाला बरोबर घेऊन जायला लागतात। त्या दिसतात का? तर दिसत नाही, पण त्या नाहीत असं म्हणायचं का? तर नाहीत असं दिसता येत नाही। जी मागच्या जन्मी ग्रहण शक्ती होती ती ग्रहण शक्ती या जन्मी प्राप्त होईल, जी आकलन शक्ती होती ती आकलन शक्ती प्राप्त होईल, जी स्मरण शक्ती होती ती स्मरण शक्ती प्राप्त होईल, गतजन्मीची साधना या जन्मी प्राप्त होईल। तत्र तम बुद्धी संयोगात लभते कौम दैहिक, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे। कशावरून प्राप्त होईल? भगवंतांनी सांगितलं म्हणून प्राप्त होईल। तुम्हाला काय अनुभव आहे अशी प्राप्त होते असा? मी नागपूरला गेलेलो होतो तेव्हा चोभे काका इथं बसलेले होते। मी चोभे काका अजून एक तिथं नागपूरला गृहस्थ होते, आम्ही तिघ असे बसलेले होतो आणि ते गृहस्थ म्हणाले अतिशय सरळ स्वभावाचे तरी देखील चिकित्सक वृत्तीचे अभ्यासू फिजिक्सचे प्रोफेसर असे ते गृहस्थ होते। ते म्हणाले की बाकी सगळं जरी असलं तरी पुनर्जन्माचा जो सिद्धांत आहे तुम्हाला सगळी भगवद्गीता मान्य आहे का? असं त्यांनी मला आधी विचारलं। म्हटलं शास्त्र आहे म्हणून मान्य आहे। ते म्हणाले मान्य आहे ना, आहे ना तुमचा शब्द मान्य? म्हटलं मान्य। मग भगवद्गीतेत सांगितलेलं सगळं खरं आहे असं तुम्हाला वाटतं ना? म्हणलं हो। ते म्हणाले की भगवद्गीतेमध्ये जो पुनर्जन्म सांगितलेला आहे तो पुनर्जन्म मला मान्य नाही आणि मी ते मानत नाही, ते खोटं आहे असं मला वाटतं। मी म्हणलं खोटं कसं असेल? तुम्ही मागच्या जन्मात होतात ना, त्याच्या मागच्या जन्मात होतात आणि या जन्मात आत्ता आहात ना माझ्या समोर। ते म्हणाले हे तुम्ही खोटं बोलताय सगळं। म्हणलं सिद्ध करा आम्ही खोटं बोलतोय। ते म्हणाले म्हणजे तुम्ही आता माझा डाव माझ्या उठवलाय, मी तुम्हाला असं सांगणार होतो की तुम्ही सिद्ध करा की पुनर्जन्म आहे हे तुम्ही सिद्ध करा। मी त्यांना म्हणलं की मी तुम्हाला सांगतो की तुमचा पुनर्जन्म झालेला नाही हे तुम्ही सिद्ध करा। शेवटी कसं असतं की नुसत्या तर्कानी तुमचं समाधान होतंय का? हे सर्व कशा करता तुम्ही करता? याच्यात कोणतं समाधान घडून राहिलेलं आहे का? या जन्मात जे संस्कार गोळा तुम्ही करता त्याचा या जन्मात उपयोग होतोय की होत नाही? ते म्हणाले हो, पण पुढच्या जन्मात होतो हे मला मान्य नाही, पण या जन्मात संस्कार होतो हे कसं सिद्ध करणार? प्रकृतीच्या नाना प्रकारच्या ओढी, चमत्कारिक ओढी, सुसंस्कृत मनुष्य देखील, सुविज्ञ मनुष्य देखील, चांगल्या घरात जन्माला आलेला असा मनुष्य देखील, चांगले संस्कार झालेला असा मनुष्य देखील प्रसंगी चूक करताना दिसतो, तो कशाचा परिणाम आहे? मग संस्कारांचा परिणाम होतच नाही असं म्हणायचं का? ते म्हणाले नाही होतो। जर दोन व्यक्ती असल्या की एकावर अजिबात संस्कार केले नाहीत आणि एकावर संस्कार केले तर फरक दिसेल की दिसणार नाही? दिसेल। मग हा संस्काराचा परिणाम कशावरून? आम्हाला प्रत्यक्ष दिसला त्याच्यावर। आता एकाच घरातली दोन मुलं, दोघांनाही आई वडिलांनी सारखं शिकवलेलं आहे, चालीरीती सर्वांना दोघांनाही सारख्याच अशा दिलेल्या आहेत, तरी देखील एकाची प्रकृती अगदी वेगळी आणि दुसऱ्याची अगदी वेगळी असं दिसतं। एकाची घरातल्या वातावरणाशी सुसंगत अशी दिसते आणि दुसऱ्याची दिसत नाही प्रसंगी। कशामुळं? मग संस्कारांचा काय परिणाम झाला? याचाच अर्थ असा की मागच्या जन्मातून ते घेऊन आलेला होता म्हणून संस्कारांचा तेवढा परिणाम झाला नाही। एकच म्हणायला लागत ना तरी देहो गेली या पाठी देहाधिक किरीटी उपाधी लपे पोटी कृत कर्माच्या का बीज मुद्रे आतू थोके करू समजतू का वस्त्रपणे तंतू दशे राहे एका बीजामध्ये वृक्षाची सगळी माहिती जशी साठवलेली असते व्यक्त स्वरूपात असलेल्या बीजामध्ये ते उद्दालक श्वेत केतू यांचा संवाद आहे तत्व असं श्वेत केतू इती असा उपदेश केल्यानंतर तो श्वेत केतू म्हणाला की मला पुन्हा एकदा समजावून सांगा भूय एव मा भगवान विज्ञापितून मला भगवंतांनी सद्गुणांनी पुन्हा एकदा सांगावं त्याच्यावर ते असं म्हणाले की एक मूठभर मीठ घेऊन ये तो मीठ घेऊन आला आता हे मीठ या भांड्यामध्ये जे पाणी भरलेल्या भांड्यामध्ये टाकून दे त्याने टाकलं आणि मग दुसऱ्या दिवशी उद्यालकांनी श्वेत केतूला बोलावलं आणि सांगितलं की काल तुला दिलेलं मूठभर मीठ मला परत दे तर तो भांड्याच्या तिथं गेला तो म्हणाला की मीठ नाही मीठ दिसत नाहीये ते म्हणाले की पाण्याचं आचमन घेऊन बघ पाण्याच्या वरच्या भागाचं आचमन घे तर तो म्हणाला पाणी खारट आहे मधल्या भागाच्या पाणी खारट आहे आणि तळाच्या भागाच्या पाणी खारट आहे तू जे नाही असं म्हणतोस ते अव्यक्त दशेमध्ये या पाण्यामधून दूर राहिलेला आहे तसा हा परमात्मा जो दिसत नाही तो सर्व जगतामध्ये भरून राहिलेला आहे आणि तू देखील तोच आहेस तत्व असी श्वेत केतू होती तेच तू आहेस श्वेत केतू असं म्हणाला की भूय एव मा भगवान विज्ञापितुम मला समजलं नाही मला भगवंतांनी पुन्हा एकदा हे विषद करून सांगावं त्यांनी असं सांगितलं की समोर जे झाड आहे वड उंबर या जातीचं एक झाड होत त्याची तांबडी तांबडी फळं खाली पडलेली होती त्याच्यातलं एक फळ घेऊन ये त्यांनी फळ आणलं आता हे फळ फोड त्यांनी ते फळ फोडलं फळ फोडल्यानंतर ते म्हणाले की आत काय दिसतं तो म्हणाला बारीक बारीक असंख्य बिया आत दिसतात त्याच्यातली एक बी घे एक बी घेतली ही बी फोड त्यांनी ती बी फोडली आता तुला आत काय दिसतं तो म्हणाला आता आत काहीच नाही जे काहीच नाही असं तुला वाटतं त्याच्यापासून हा एवढा मोठा वृक्ष तयार झालेला श्रद्धस्व सौम्यम तू विश्वास ठेवायचा म्हणून आम्हाला जे समजतं आमची बुद्धी जिथपर्यंत पोचते तिथपर्यंतच गोष्टी सत्य आहेत म्हणून आम्ही खोकाराची पीक करण्याची गरज नाही आमच्या बुद्धीला जे समजत नाही तर ते देखील काही सत्य असू शकतं जे आम्हाला अजून समजलेलं नाही ते देखील काही सत्य असू शकेल का बीज मुद्रे आतू थोके करू समजतो का वस्त्रपणे तंतूर आहे दशे राहे वस्त्रपणाने खरं म्हणजे एक कापूसच तंतू विद्यमान असतो वस्त्र या नावाचा वेगळा पदार्थ नाही पण त्याच्यातला तंतू अथवा कापूस हा अव्यक्त दशेला न दिसणारा असा होऊन गेला पोत वस्त्र पोत रंग याच्यावरून वस्त्रामध्ये फरक केला जातो पण वस्तुत त्याच्यामध्ये जसा एकच एक तंतू भरून राहिलेला आहे पैसे सांडून या स्थूळ धर्म महाभूते भूत ग्राम लया जाती सूक्ष्म होऊन चेते त्यामुळं स्थूळ धर्म सांडून महाभूत ज्या सूक्ष्म ठिकाणी लयाला जातात अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे आता ऐके आघवे इंद्रिय भेद तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन ये जाणे ज्ञान करणे पाचे हे काय चाललेलं आहे नेमकं? ज्ञानेश्वर महाराज आणि भगवंत, भगवंतांनी सांगितलं म्हणून ज्ञानेश्वर महाराज क्षेत्रासंबंधी वर्णन करणार आहे, जे आपल्याला माहितच आहे श्रवणच, ज्याला आपण मी असं समजतो त्या क्षेत्रासंबंधी हे वर्णन आहे. इदं शरीरं कौंतेय क्षेत्रं इति अभिधीयते, हे शरीर आहे त्याला क्षेत्र असं म्हणतात. एतदियो वेद इतम प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः, हे शरीर आहे असं ज्याला समजतं या शरीरातच असलेल्या कोणाला त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. त्याच्यापैकी क्षेत्र म्हणजे काय आहे, त्या क्षेत्रासंबंधीची वाद आलेली आहे. श्रवण कान, नयन डोळा, त्वचा घ्राण रसन त्वचा, ज्यांनी सुगंध येतो आपल्याला, सुगंध गंध घेऊ शकतो ते घ्राण, आणि रसन म्हणजे जिव्हा स्वाद घेऊ शकते ती. ये जाणे ज्ञान करणे पाचे, ही पाच ज्ञानेंद्रिय आहे. श्रवण म्हटल्यावर आपल्याला कान आठवतो, नयन म्हटलं की आपल्याला डोळा आठवतो, त्वचा म्हटलं की आपल्याला स्पर्श आठवतो, घ्राण म्हटलं की नाक आठवतो, आणि रसन म्हटलं की जीभ आठवतो. पण ही ज्ञानेंद्रिय आहे, ते कानांसंबंधी बोलत नाहीये तर श्रवणासंबंधी बोलताय. आपण नीट समजून घेऊ, कानाची गोष्ट चाललेली नाहीये तर कान ज्या विषयाचं ज्ञान करून देतो त्या श्रवणाची गोष्ट चाललेली आहे. कानांना खूप सजवलं जात, किती ठिकाणी भूक पाडली जात. मी परवा एका कोणाकडे गेलो, त्यांच्याकडे गेलो होतो काही कामासाठी बसलेलो होतो, तर एक तरुण मुलगी आली आणि तिला कानात इथं अशी भूक पाडून हवी होती आणि ते काय करून हवं होतं. त्याने भूक पाडलं तर त्याचे डोळे भेटून तेव्हा मी म्हटलो की अरे रे, त्यांना म्हटलं की तुम्ही काय करताय तिला. ते आपल्या केंद्रात येणार आहेत, ते म्हणाले काय करणार, आमच्याकडे असे टोचून घ्यायला लोक येतात आणि अमल करायला लागतात. तर त्या कानासंबंधी भगवंत काही बोलत नाही, भगवंत बोलत आहे श्रवणाविषयी. ज्ञानेंद्रियाविषयी बोलत आहे, ते डोळ्याविषयी बोलत नाहीये. तर डोळा जे ज्ञान घेतो त्या ज्ञानाविषयी बोलत आहे, जे दर्शन डोळा घेऊ शकतो त्या क्षमतेविषयी ते बोलत आहे, कान जे श्रवण करतो त्या क्षमतेविषयी ते बोलत आहे. ते ज्ञानेंद्रिय आहे आपल्या ठिकाणी असणार, हे साधन आहे. या ठिकाणी म्हणजे असा विशिष्ट आकार अशा करता आहे एखाद्या करण्याकरता असा केलेला की विविध ध्वनी लहरी शक्यतो त्या तिथं आदळून आत जाव्यात आणि आपल्याला ज्ञान व्हावं. वस्तुत ज्ञान घेणारा कान नसून कानांच्या आत कानाचाही कान असं ज्याला म्हटलेलं आहे तो आहे. आत असणार शुद्ध जाणीव स्वरूप का मी कानाच्या अंगाने जाणीव घेत असतो ध्वनीची, आणि दृष्टीच्या योगाने मी पाहत असतो. त्याच तऱ्हेने त्वचा घ्राण रसन गंमत अशी की रसन म्हणजे चव घेणं हे ज्ञानेंद्रियामध्ये घेतलेलं आहे आणि बोलणं हे कर्मेंद्रियामध्ये घेतलेलं आहे. एकच इंद्रिय पण ते एकदा ज्ञानेंद्रियाचं काम करतं आणि एकदा कर्मेंद्रियाचं काम करतं. जर बोलण्याला फारच कमी महत्व दिलेलं आहे ये तत्व मेळा पंथी सुख दुःखांची उखी विखी वाटाघाट बुद्धी करीते मुखी पाचे ही या पाचांच्या तरवी जे सुख आणि दुःख प्राप्त होतं त्यांची वाटाघाट बुद्धी करते. बुद्धीच्या वर्णनामध्ये नेमकं हेच ज्ञानेश्वर महाराजांनी आधी सांगितलेलं आहे. मागच्या वेळेला आपण ते पाहिलेलं होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय तरी कंदर्पाचे नि बळे इंद्रिय वृत्तीचे नि मेळे विभांडुनी येती पाळे विषयांचे तो सुख दुःखांचा नागोवा जे उगाणो लागे जीवा ते दोघीसी बरवा पाडूचे धरी. जेव्हा जीव हिशोब करत असतो सुख आणि दुःखाचा सुख कोणतं दुःख कोणतं तेव्हा जीवाला जी मदत करते ती बुद्धी असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष का हे मैळ हे चोख ऐसे जे निवडी हे अधमोत्तम सुझे जिये साने थोर बुझे जिया दिखी पारखीचे विषय दे अर्जुना ते जाण बुद्धी तू संपूर्ण असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्याच निरूपणाच्या एका संलग्नतेमध्ये या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की तत्व मेळा पंकी सुख दुःखांची उखी विखी बुद्धी करीते मुखी पाचे ही श्रवण नयन त्वचा घ्राण रसन यांनी जे ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान प्रत्येक वेळेला सुखावं असतं असं नाही. कधी कधी दुःखही प्राप्त होतं कधी कधी सुखही प्राप्त होतं. अनुकूल वेदना जेव्हा निर्माण होते तेव्हा सुख प्राप्त होतं प्रतिकूल वेदना निर्माण होते तेव्हा दुःख प्राप्त होतं. या सुख दुःखांची उखी विखी निर्णय वाटाघाट बुद्धी करीते मुखी पाचे ही या पाचांच्या मुखातून खरं म्हणजे बुद्धीच याचा निर्णय करत असते याची उखीमिखी बुद्धी करत असते. मग वाचा आणि करम चरण आणि अधोद्वार पायू हे प्रकार पाच आणि आता कर्मेंद्रिय सांगितलं वाचा रसना हे ज्ञानेंद्रिय सांगितलं तर वाचा हे कर्मेंद्रिय सांगितलं. वाचेने कोणतंही ज्ञान होत नाही तर आपल्याला जे व्यक्त करायचं असतं एक्सप्रेस करायचं असतं तर त्याचं ते साधन आहे ते ज्ञानेंद्रिय नाही. मग वाचा आणि कर हाताने काम करणं चरण पाय पायाने चालणं आणि अधोद्वार उदक मळाचं विसर्जन पायू जनन हे प्रकार पाच आणि हे पाच प्रकार कर्मेंद्रियांचे सांगितलेले आहेत. ही सर्व कर्मेंद्रिय कर्मेंद्रिये मृतपती ती ये चिन्हे जाणी जती आईचे कैवल्यपती सांगत असे पै प्राणाची अंतवरी क्रियाशक्तीचे शरीर क्रियेची रिजिनिधी द्वारी पाचे प्राणाची अंतवरी क्रियाशक्तीचे शरीर जे प्राण आत बाहेर सतत जात असतात त्या प्राणांमुळे शरीराच्या ठिकाणी जी क्रियाशक्ती निर्माण होते जी कार्यशक्ती निर्माण होते त्या कार्यशक्तीमुळं वाचा कर चरण अधोद्वार आणि पायू यांची कामं चालतात. पण प्राणाची अंतवरी अंतरिंद्रिय पत्नी, क्रियाशक्तीचे शरीर, प्राणांमुळे जी क्रियाशक्ती प्राप्त होते शरीराला, कार्यशक्ती प्राप्त होते तियेची, रिगी निगीचे इही, त्या क्रियाशक्तीमुळे ही पाचही इंद्रिय आत बाहेर करत असतात, आपली आपली कामं करत असतात, एवं दहाही करणे म्हणजे दहाही इंद्रिय सांगितली देव म्हणे, तरीच आता पुढे म्हणे मन ते आहे। आता मन काय आहे ते ऐक असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे इंद्रिया आणि बुद्धी माघारी लिये संधी रजोगुणाच्या खांदी तरळत असे, नीलिमा आंबरी का मृग कृष्णा त्यांचे वायाची हरारी वावो जागले, इंद्रिय म्हणजे पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय, ही जी ज्ञानेंद्रिय आहेत ही ज्ञानेंद्रिय मूळ जाणीवेच्या सहाय्याने काम करत असतात, त्यांचा शुद्ध जाणीवेतून घेतल्या जाणाऱ्या ज्ञानाशी संबंध आहे, आणि जी कर्मेंद्रिय आहे ती कर्मेंद्रिय प्राणशक्ती मूळ जी कार्यशक्ती निर्माण होते त्या कार्यशक्तीमुळे कार्यरत असतात। कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांनी सर्व जीवनाचा एक आल्हाददायक असा भासमान होणारा विस्तार झालेला आहे। डोळ्याचे विषय आता आपण म्हणजे पुढच्या वयात गेलेलं असल्यामुळं सध्या सिनेमा कोणता खूप चांगला आहे अशी माहिती आपल्याला नसते, पण आमच्या तरुणपणी एक एक सिनेमा आम्ही 30 वेळेला पाहिला, आम्ही 35 वेळेला पाहिला असं म्हणणारी मंडळी, आमचीच मित्रमंडळी अशी भेटत असते। आमच्या वेळेला खूप चालले चाललेले सिनेमा तुम्हाला सांगू का, कोणते सिनेमा असे 30-35 वेळेला पाहिले गेलेले आहेत, पण आता देखील जे सिनेमा असतील काही असे की जे अनेक वेळेला पाहिले जात असते, ही जी दुनिया निर्माण होते हे विश्व निर्माण होतं, हे विश्व ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांचं स्वतंत्र विश्व राहत, खूप मोठा पसारा या विश्वाचा आहे, श्रवण देखील त्याची एक दुनिया असते। त्या पुलंच्या जर गोष्टी आपण ऐकल्या की अमुक ठिकाणी आम्ही मैफिलीत जात असू त्याच्यात आमच्याबरोबर एक अरसिक असा एक मित्र येत असे आणि मग तो षड्ज खर्जा मध्यमान काय काय ते सांगत असत, कोणती ताण कोणती आलाप, मग कधी हार्मोनियम वाजवायला बसले असे त्यांचे अनुभव, शब्दाची दुनिया देखील केवढी प्रचंड आहे केवढी विलक्षण आहे। एक एक जरी ज्ञानेंद्रिय घेतलं तरी त्या ज्ञानेंद्रिया करता म्हणून जीवन जगणारे लोक आहेत, केवळ त्या ज्ञानेंद्रिया करता, केवळ गाण्याकरता जगणारे लोक आहेत, केवळ पर्यटनाकरता जगणारे लोक आहेत। पुण्यात केवळ खाण्याकरता जगणारे देखील लोक आहेत, केवळ खाण्याकरता वेगवेगळ्या ठिकाणी इथं काय मिळतं तिथं काय मिळतं तिथं काय मिळतं अशा प्रकारे एकेका विषयाकरता जीवन जीवन घालवणारे असे लोक आहेत। त्या ययातीसारखं जीवनभर जरी उपभोग घेतला तरी समाधान होत नाही, शेवटी इंद्रिय थकतात, इंद्रियांना मर्यादा आहे, प्रत्येक वेळेला विषय मिळेल असंही नाही, तरी देखील या विषयांची इंद्रियांची दुनिया फार मोठी फार व्यापक अशी आहे। जे इंद्रिया आणि बुद्धी त्यात देखील काही जाणीवांच्या अंगाने घेतले जाणारे विषय आणि काही कर्मेंद्रियांच्या अंगाने देखील घेतले जाणारे भोग, एक एक भोग जर पाहिला तर अंग शहारून येईल असे भोग, पण त्याची एवढी गोडी वाटते, त्याच्यामध्ये गर्भमाण व्हावं असं वाटून जात. अशा रीतीने इंद्रिय आणि जे काही विषय आणि त्यांचे अनुभव आहेत, त्या अनुभवातून जे सुख आणि दुःख प्राप्त होईल त्याची वाटणी करणारं, त्याची उखी मिखी करणारी अशी बुद्धी. इंद्रिया आणि बुद्धी माझा दिलीय संधी, इंद्रिय आणि बुद्धी याच्या दरम्यानच्या संधीमध्ये अवकाशामध्ये रजोगुणाच्या खांदी तरळत असे, रजोगुणाच्या आश्रयाने जे तरळताना दिसतं त्याला मन असं म्हणतात. खरंच हे जर मन नसतं समजा तर उखी विखी करणारं, निर्णय घेणारं जे बुद्धी या नावाचं जे परिमाण आपल्यापाशी आहे, त्यामुळं मनुष्य बऱ्याच वेळेला अशी शक्यता होती की नेमक्या विषयातच राहतात, अन्य विषयांमध्ये त्याच्यापासून दुःख बी अशा विषयांना मनुष्याने हातच घातला नसता. आज दिव्याची अमावस्या आहे, पण दिव्याची अमावस्या या शब्दाखेरीज ती हल्ली ओळखली जात. कोणत्याही भंत्या भंत्या नावाने अशी आजची अमावस्या ओळखली जाते. जर बुद्धीच केवळ काम करणारी असती तर अशा प्रकारची व्यसनं लागलीच नसती, अशा गोष्टींकडे मनुष्य वळलाच नसता. पण गडबड अशी आहे की इंद्रिये आणि बुद्धी, इंद्रियांचं विलक्षण सामर्थ्यवान असं जग दुनिया आणि बुद्धी त्याची उची विधी करणार, याच्यामध्ये गडबड झालेली आहे. माझा दिलीय संधी याच्या दरम्यानच्या काळामध्ये रजोगुणाची या खांदी तरळत असे, रजोगुणाच्या आश्रयाने तरळणारी अशी निळिमा अंबरी अज्ञानजन्य अशी स्थिती बुद्धी तशी तशी नसते. म्हणून निळिमा अंबरी, जसं अंबरामध्ये निळिमा दिसते, अंधकारामुळं म्हणजे ज्या ठिकाणी अवकाश नाही त्या ठिकाणी प्रकाश किरण एका पोकळीला, पोकळी असणाऱ्या स्थितीला प्रकाशित करू शकत नाही. जिथं वातावरण आहे त्या वातावरणाला मात्र प्रकाश किरण प्रकाशित करतात, त्यामुळं आपल्याला प्रकाशित असा काही भाग दिसतो आकाशामध्ये पृथ्वीच्या दरम्यान असलेला अंतरिक्षाकडे जाणारा आणि त्याच्या पुढं इतका व्यापक असा प्रदेश आहे कोकणीचा की जिथं कोणतंही वातावरण नाही, म्हणून सूर्याने देखील तो भाग सूर्यकिरणाने देखील प्रकाशित होत नाही. सूर्यकिरण वाहू शकतं ते, पण त्या ठिकाणी प्रकाश नाही. असं असल्यामुळं त्याच्या पार्श्वभूमीवर असणारा अंधार यामुळं एक जो निळिमा आपल्या डोळ्याला दिसतो, निळिमा अंबरी, अंबरामध्ये निळिमा जसा असावा, खरं म्हणजे अंधकाराची स्थिती, पण त्या अंधकारामुळे निळिमा जसा दिसावा तसं हे मन आहे. का मृग कृष्णा लहरी किंवा मृग पाणी आहे असा रखरखीत प्रदेशामध्ये हवेच्या हालचालीवर होणारा भासजन्य असा बोध निळिमा अंबरी का मृगकृष्णा लहरी. आणि आता हे मृगजळ जे आहे हे मृगजळ फक्त हरणांनाच दिसतं असं नाही. ऍसफाल्ट रोडवर जर तुम्ही कारने जात असाल तर अगदी शेवटी कुठेतरी असं पाणी असं तरळताना असं दिसतं. त्यामुळे नवीन कोणी लिहायला हरकत नाही, कारने जाताना ऍसफाल्ट रोडवर जे दिसतं ते त्या लहरी मृगकृष्णा लहरी तैसे वायाची फरारी वाहो जागले, तसं वायाच होणार स्फुरण. फरारी, फरारी कोणाला म्हणतात जो वस्तुत सापडत नाही असा. असं वाव व्यर्थ असं स्फुरण, फरारी भरेल असं स्फुरण, पाहू गेलं तर सापडत नाही, पण नाही म्हणायची सोय नाही. आणि शुक्र शोभिताचा सांधा मिळता पाचांचा बांधा वायुतत्व दशधा हे त्याची झाले. ज्ञानेश्वर महाराज बोलायला लागले, समजलं का तुम्हाला काही? आणि शुक्र शोभिताचा सांधा मिळता पाचांचा बांधा वायुतत्व दशधा हे त्याची झाले. पुढच्या वेळेस आपण बघू. हरिओम.
ज्ञानी संत सत्तरी वर परात्पर गुरु ज्ञानदेव.